नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2024 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास 7.5% दरानं होईल असा सुधारित अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. येत्या 2 वर्षात दक्षिण आशिया हा विभाग जागतिक पातळीवर सर्वाधिक विकसनशील विभाग ठरेल आणि 2025 या वर्षात त्याचा विकासदर 6.1% असेल असंही या अहवालात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकांसाठी 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबळी, जळगावमधून करण पवार आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. वंचित बहुजन आघाडीनंही आणखी 5 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. नांदेडमधून अविनाश भोसीकर, परभणी बाबासाहेब उगाळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान तर पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागुल यांना उमेदवारी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीनं बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत जळगावमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह राज्यसभेच्या 11 सदस्यांना उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यातल्या मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत हंडोरे यांचाही त्यात समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी परिसरातल्या एका 3 मजली इमारतीला आज लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. वायस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 27 अंकांची घसरण झाली आणि तो 73,877 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 19 अंकांनी घसरून 22,435 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.